आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. विधानसभा वेंचणुका खातीरचो प्रचार तेंगशेर पावला. मतदारांक आकर्षित करपा खातीर मुखेल फुडारी राज्यांक भेटी दितात. देशभरांत पेट्रोल डिझल आनी एलपीजीची उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर सरकार सगळे यत्न करता. नागरिकांक एलपीजी सिलिंडर बूक करपा खातीर डिजिटल माध्यमाचो वापर करपाचो सल्लो दिला. विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी काल इराण आनी संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांकडेन कतारच्या प्रधानमंत्र्यांबरोबर दूरध्वनी वयल्यान संवाद साधलो. भारतीय ध्वज आशिल्लो एलपीजी टँकर ग्रीन आशान इराना लागसारच्या हरमुज समुद्रधुनी यशस्वीरित्या पार केल्या. हरमुज समुद्रधुनी फाल्यां मेरेन सागरी येरादारी खातीर उक्ती केली ना जाल्यार इराणाच्या वीज प्रकल्पांचेर आनी पुलांचेर हल्लो करतले अशी शिटकावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी दिल्या. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन काल राती रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून चेन्नई सुपर किंग्साक 43 धावण्यांनी हरयलो. आता पुराय खबरो. चार राज्य आनी एक केंद्रशासित प्रदेशांतल्या विधानसभा वेंचणुकांचो प्रचार सध्या तेंगशेर पावला. मतदारांक आकर्षित करपा खातीर मुखेल फुडारी राज्यांक भेटी दितात. भाजपचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल उत्तर बंगालांतल्या कुचबिहार जिल्ल्यांत एका व्हड जाहीर सभेंत उलोवप केले. प्रधानमंत्री मोदी हांणी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकाराचेर टिका करतना राज्यांतलो कायदो आनी सुवेवस्थेचो अभाव तशेंच गैरकारभाराचे मुद्दे अधोरेखित केले. प्रधानमंत्र्यांनी राज्यांतल्या लोकांक आश्वासन दिले की जर भाजप सत्तेर आयलो तर सरकार विकास सुनिश्चित करतले आनी घुसखोऱ्यांक भायर धांवडायतले. 2019 लोकसभा वेंचणुका सावन महिला आरक्षण कायदो लागू करपाची प्रक्रिया मुखार व्हरपा खातीर सरकारान ह्या म्हयन्याच्या 16-17-18 तारखेक संसदेचे खाशेले अधिवेशन आपयला अशें मोदी हांणी सांगले. इतले मजगती तृणमूल काँग्रेसीचे मुखेली आनी राज्याचे मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांणी काल अस्तंत बंगालांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी भौशीक बसकांनी उलोवप केले. केरळान एर्नाकुलम जिल्ह्यांतल्या कुन्नातुनाड मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ फुडारी अमित शहा हांणी भौशीक बसकेंत उलोवप केले. हे ताती केरळा विधानसभा वेंचणूक फक्त सरकार बदलपा खातीर न्हय तर राज्याचो फुडार सुदारपा खातीर आसा अशें शहा हांणी सांगले. 2014 लोकसभा वेंचणुका सावन राज्यांत एनडीएच्या मतांची टक्केवारी वाडल्या आनी आतां राज्यांत भाजपच्या फुडारपणा खालच्या आघाडीचे सरकार येवपाची वेळ आयल्या अशें तांणी नमूद केलें. पुडुचेरीन विधानसभा वेंचणुकेचो प्रचार मंगळारा सोंपता देखून राजकीय पक्षांनी आपली पुराय शक्ती पणाक लायल्या. ह्या केंद्रशासित प्रदेशांतल्या 30 वांगड्यांच्या विधानसभे खातीर बिरेस्तारा मतदान जातले. मुखेल राजकीय पक्षांचे फुडारी भौशीक बसकांनी रॅली घेतात. वेगवेगळ्या राज्यांनी जावपा आशिल्ल्या विधानसभा वेंचणुको आनी पोटवेंचणुकांच्या पयली रोख रक्कम सोरो अंमली पदार्थ आनी हेर आमिशा संबंधित जप्तीचो आंकडो 650 कोटी रुपया परस वयर गेला अशें वेंचणूक आयोगान सांगले. वेंचणूक आयोगान नमूद केले की राज्यांचे आकडेवारी प्रमाण सगळ्यांत चड जप्ती अस्तंत बंगालान 319 कोटी रुपया, उपरांत तामिळनाडून 170 कोटी रुपया, आसामान 97 कोटी रुपया, केरळान 58 कोटी रुपया आनी पुडुचेरीन 7 कोटी रुपया जप्त झाल्यात. देशभरांत पेट्रोल डिझल आनी एलपीजीची उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर सरकार सगळे यत्न करता. एलपीजी सिलिंडर बूक करपा खातीर डिजिटल मोड वापरचो आनी सामके गरजेचे असल्या शिवाय एलपीजी वितरकांकडे वचप टाळपाचो सल्लो नागरिकांक दिला. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान दिल्ल्या म्हायती प्रमाण वितरक तराचेर जावपी अफरातफर आडावपा खातीर डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड आधारीत एलपीजी वितरणाचे प्रमाण 2026 आशिल्ल्या 53% शेनवारा 90% पावला. शेनवारा 90,000 मायज 5 किल वजनाचे एफटीएल सिलिंडर विकल्यात अशें मंत्रालयान सांगलां. 5 किल एफटीएल सिलिंडर लागसरच्या एलपीजी वितरक केंद्रांनी उपलब्ध आसात आनी खंयचेय वैध वळखपत्र दाखोवन आनी पत्तो पुरावो नासतना खरेदी करूं येता. मार्च 2026 सावन सुमार 3.60 लाख पीएनजी कनेक्शन्स कार्यान्वीत जाल्यात. तशेंच नव्या कनेक्शना खातीर 3.9 लाख मायज गिरायकांनी नोंदणी केल्या. बंदरां जहाज येरादारी आनी जलमार्ग मंत्रालयान सांगले सगळे भारतीय खलाशी सुरक्षीत आसात आनी फाटल्या 24 वरां भारतीय ध्वज आशिल्ल्या जहाजांच्या संदर्भात कसलीच घडणूक घडूं ना. देशभरच्या बंदरांचे कामकाज सुरळीत चालू आसा अशें मंत्रालयान मुखार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी काल इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची आनी कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बीन अब्दुल रहमान बीन जसीम अल थानी हांचे कडेन चर्चा केली. अस्तंत आशियातल्या संघर्षाक लागून निर्माण जाल्ल्या परिस्थितीचेर तांणी भासाभास केली. तशेंच डॉ जयशंकर हांणी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बीन जयेद अल नाहियान हांचे कडेन दूरध्वनीवेल्यान संवाद साधलो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी इराणाक परत एकदां धमकी दिल्या उपरांत ह्या वाठारांत तणाव वाडिल्ल्याच्या फाटभुंयेर डॉ जयशंकर हांणी अस्तंत आशियातल्या तीन देशांच्या फुडाऱ्यांबरोबर दूरध्वनीवेल्यान संवाद साधलो. भारतीय ध्वज आशिल्लो एलपीजी टँकर ग्रीन आशान इराना लागसारच्या हॉर्मुझ समुद्र धुनी यशस्वीरित्या पार केल्या. सध्या सुरू आशिल्ल्या संघर्षाच्या फाटभुंयेर ह्या सामक्या म्हत्वाच्या मार्गावेल्यान सुरक्षीतपणान प्रवास करपी हे 9वे भारतीय जहाज. अस्तंत आशियान चालू आशिल्ल्या घेराच्या फाटभुंयेर एअर इंडियान इस्रायलाक वचपी विमान सेवा स्थगीत केल्या. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्यान सांगले विमान कंपनी नवी दिल्ली तेल अवीव मार्गाचेर 31 मे मेरेन विमान सेवा स्थगीत केल्या. हॉर्मुझ समुद्र दुनी फाल्यां मेरेन सागरी येरादारे खातीर उक्ती केली ना जाल्यार इराणाच्या वीज प्रकल्पांचेर आनी पुलांचेर हल्लो करतले अशी शिटकावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी दिल्या. जर जलमार्ग उक्तो जालो ना तर इराणची परिस्थिती नरका सारखी जातली अशें काल सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी म्हळां. पूण तेहराना बरोबर समजिकाय जावपाची प्रबल शक्यता आसा अशें अमेरिकेच्या प्रसार माध्यमांक ट्रम्प हांणी सांगले. इराणान म्हत्वाच्या हॉर्मुझ समुद्र दुनीतल्यान सामान्य येरादारी थांबयल्या जाका लागून संवसारीक पांवड्यार तेलाचे दर सामके वाडल्यात आनी जगभरांत म्हारगाय वाडपाची भिरांत निर्माण जाल्या. जनविश्वास तरतुदी दुरुस्ती विधेयक 2026 खाला 23 मंत्रालयांच्या प्रशासना खाला 79 केंद्रीय कायद्यान दुरुस्ती प्रस्तावीत केल्या. तातूंत वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या वट्ट 784 तरतुदींचो आस्पाव आसा. हे विधेयक किरकोळ प्रक्रियात्मक त्रुटी खातीर आशिल्ल्या फौजदारी शिक्षा रद्द करता आनी त्याऐवजी सिव्हील दंड किंवा एडमिनिस्ट्रेटीव्ह सिस्टम लागू करता. भारतीय हवामान खात्यान आज अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेशाचे दर्यादेगेवेले वाठार केरला माहे तामिळनाडू पुडुचेरीन करायकलान कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयएमडीच्या म्हणण्या प्रमाण बिहार झारखंड आनी अस्तंत राजस्थानात कांय सुवातांनी करांच्या पावसा सयत गडगड मारपाची शक्यताय आसा. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन काल राती रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून चेन्नई सुपर किंग्साक 43 धावण्यांनी हरयलो. बेंगलुरूंतल्या एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळांत बेंगलुरून चेन्नय पंगडाक 251 धावण्यांचे लक्ष दिल्ले. ताका जाप दितना चेन्नयचो पंगड फक्त 207 धावण्यो करून ऑल आउट जालो. काल जाल्ल्या आनी एका खेळांत हैदराबादान लखनौ सुपर जायंट्सान सनरायझर्स हैदराबादाचेर 5 गड्यांनी जैत मेळयले. सनरायझर्स हैदराबादान दिल्ल्या 157 धावण्यांचे लक्ष लखनौ पंगडान 19.5 ओव्हरींनी पुराय केले. आज कोलकातांतल्या इडन गार्डन्सान कोलकाता नायट रायडर्स आनी पंजाब किंग्स मदीं मॅच जातली. हो खेळ सांजवेळ 7:30 सुरू जातलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. विधानसभा वेंचणुका खातीर जो प्रचार तेंगशेर पावला मतदारांक आकर्षित करपा खातीर मुखेल फुडारी राज्यांक भेटी दितात. देशभरांत पेट्रोल डिझल आनी एलपीजीची उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर सरकार सगळे यत्न करता. नागरिकांक एलपीजी सिलिंडर बुक करपा खातीर डिजिटल माध्यमाचो वापर करपाचो सल्लो दिला. भारतीय ध्वज आशिल्लो एलपीजी टँकर ग्रीन आशान इराणा लागसारची हॉर्मुझ समुद्र दुनी यशस्वीरित्या पार केल्या. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन काल राती रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरून चेन्नई सुपर किंग्साक 43 धावण्यांनी हरयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.